रसिको, आपल्या मराठी लावणीच्या आपल्या कदरदान मराठी रसिकांकडनं काही माफक अपेक्षा आहे. जसा लावणीला त्यांनी प्रेमानं जीव लावलाय, तसंच त्यांनी लावणीला मानाचं स्थान द्यावं ही एक अपेक्षा. कुणी सांगावं, शाहीर पठ्ठे बापूरावांच्या दर्जेदार शैलीतून आकारलेली आणि सुरेखा पुणेकरांच्या आवाजातून साकारलेली ही बुरख्याची गाडीसुद्धा तुम्हाला हेच सुचव पाहत असेल.
अशी गाडी अन्नावी बुरख्याची बुरख्याची दोन चार.